नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात या कार्यक्रम मालिकेचा 114 भाग सकाळी 11 आकाशवाणीवरून आज प्रसारित झाला. या कार्यक्रमाला 10 वर्षांपूर्वी विजयादशमीच्या दिवशी म्हणजेच 3 ऑक्टोबर 2014 रोजी सुरुवात झाली होती. या कार्यक्रमात अनेक प्रसंग असे आले त्यास कधीही विसरू शकत नसल्याचं पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितलं. पुढे ते म्हणाले, मागील काही आठवड्यांपासून देशभर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचं संवर्धन करणं आवश्यक आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात जलसंरक्षणासाठी राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांमुळे पाणी टंचाईच्या संकटावर मात करण्यास मदत होणार आहे. मध्य प्रदेशातील झाशी रायपुरा खोंप गावातील अभिनव उपक्रमाची माहितीही त्यांनी यावेळी दिली. तसंच येत्या 2 ऑक्टोबरला स्वच्छ भारत अभियानाच्या अंमलबजावणीला 10 वर्ष पूर्ण होत आहेत. या अभियानाला लोकचळवळीचं स्वरूप मिळालं आहे. महात्मा गांधीजींनी त्याचं संपूर्ण जीवन या उद्देशासाठी समर्पित केलं होतं. त्या गांधीजींना देखील ही खरी श्रद्धांजली असल्याचंही मोदी यांनी सांगितलं. नुकत्याच झालेल्या अमेरिका दौऱ्यात अमेरिका सरकारनं भारताला सुमारे 300 प्राचीन कलाकृती परत केल्या आहेत. त्यात काही कलाकृती 4000 वर्षांपेक्षा जुन्या आहेत. जेव्हा आपणाला आपल्या वारशाचा अभिमान असतो तेव्हा जगही त्याचा आदर करतं याची खात्री पटली आहे. त्याचाच परिणाम म्हणून जगातले अनेक देश आपल्याकडून गेलेल्या कलाकृती आपल्याला परत करत असल्याचंही मोदी यांनी सांगितलं. पर्यावरण संरक्षणासाठी सुरू केलेल्या एक पेड माके नाम या अभियानानं देशाच्या कानाकोपऱ्यात चमत्कार घडवून आणला आहे. उत्तर प्रदेश गुजरात मध्य प्रदेश राजस्थान आणि तेलंगणा राज्यांनी ठरवलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक संख्येनं वृक्षारोपण करून नवा विक्रम केला आहे. या अभियानात सहभागी होण्याचं आवाहनही मोदी यांनी यावेळी केलं. मेक इन इंडिया या अभियानालाही 10 वर्ष पूर्ण झाली. या अभियानाच्या यशात देशातल्या मोठ्या उद्योगांपासून छोट्या दुकानदारापर्यंत सर्वांचं योगदान मिळालं. भंडारा जिल्ह्यात वस्त्रोद्योगाची भंडारा टसर सिल्क हँडलूम ही एक जुनी परंपरा आहे. टसर रेशमाची नक्षी संरचना रंग आणि मजबूती ही त्याची ओळख आहे. भंडाऱ्याच्या काही भागातले 50 पेक्षा अधिक स्वयंसहायता गट त्याच्या जपवणुकीचं काम करत आहेत. यामध्ये महिलांचा मोठा सहभाग आहे. हे रेशीम जलद गतीनं लोकप्रिय होत आहे. त्यामुळे आगामी सणासुदीच्या दिवसांमध्ये खरेदी करताना काही भेटवस्तू देण्यासाठी मेक इन इंडियाला प्राधान्य देण्याचं आवाहनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मधून केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राज्यातल्या विविध विकास कामांचं लोकार्पण तसंच भूमिपूजन झालं. थोड्याच वेळेपूर्वी यासंदर्भातील कार्यक्रमास प्रारंभ झाला असून याला मोदी संबोधित करत आहेत. दूरदृश्य प्रणालीद्वारे पंतप्रधान मोदी यात सहभागी झाले. पुण्यात आयोजित कार्यक्रमाला राज्यपाल सी राधाकृष्णन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित आहेत. छत्रपती संभाजीनगर नजीक बिडकीन औद्योगिक प्रकल्प तसंच पुण्याच्या शिवाजीनगर स्वारगेट या भुयारी मेट्रो मार्गाचं लोकार्पण यासह पुण्याच्याच स्वारगेट कात्रज या भुयारी मार्गाचं आणि पुण्याच्या भिडेवाड्यात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचं भूमिपूजन सोलापूर विमानतळाचं उद्घाटन यांचा यात समावेश आहे. एकंदर 11,240 कोटी रुपये खर्चाची यासाठी तरतूद करण्यात आली. या विकास कामांचा आढावा घेणारी दृकश्राव्य चित्रफीत चित्रफितीद्वारे देण्यात आली. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केलंय. शासकीय औद्योगिक संस्थांमधील तरुणींना स्वसंरक्षणाचं मोफत प्रशिक्षण दिलं जाणार आहे. या अनुषंगानं हर घर दुर्गा अभियानाचा शुभारंभ उद्या लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते होत असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. ते आज वार्ताहरांशी बोलत होते. मुंबईच्या कुर्ला इथल्या शासकीय औद्योगिक संस्थेत यासाठी आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची विशेष उपस्थिती असणार आहे. येत्या 36 तासात मराठवाड्यासह विदर्भ कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात गोव्यासह शेजारच्या राज्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हिंगोली इथं जिल्हा न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये तडजोडी आधारे प्रलंबित आणि दाखलपूर्व अशी तब्बल 125 जास्त प्रकरणं निकाली काढण्यात आली आहेत. धाराशिव जिल्ह्यात माकणीचा निम्न तेरणा धरण प्रकल्प 100% भरल्यानं काल इथं जलपूजन झालं. महेश महाराज माकणीकर श्याम चैतन्य महाराज यांच्यासह आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. भारत बांगलादेश दरम्यान कानपूर इथं सुरू कसोटी क्रिकेट सामन्याच्या आज 3र्या दिवशी पावसामुळे मैदान ओलं असल्यानं पहिलं सत्र खेळलं गेलेलं नाही. काल 2र्या दिवसाचा खेळही पावसामुळे होऊ शकला नाही. पहिल्या दिवशी भारतानं नाणेफेक जिंकून बांगलादेशला प्रथम फलंदाजीस पाचारण केलं आणि बांगलादेशनं दिवसअखेर 3 बाद 107 धावा केल्या होत्या. भारताच्या आकाशदीपनं 2 तर आर अश्विननं 1 बळी टिपला. 2 सामन्यांच्या या मालिकेत भारत 1-0 पुढे आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.